नमस्कार, आज माझा अनुभव सांगणार आहे, ग्रीन हाऊस इफेक्टचा प्रत्यक्ष अनुभव. ग्रेटर डिस मॉइन्स बोटॅनिकल गार्डन. मी आणि शेखर 3 एप्रिल 2024 अमेरिकेतल्या डिस मॉइन्स आयोवा इथे एका मीटिंगसाठी आलो आहे. ग्लोबल फार्मर नेटवर्क ही संस्था जगभरच्या शेतकऱ्यांचा आवाज आहे. शेतकऱ्यांना प्रतिष्ठा देण्यासाठी ती जागरूक असते. आयोवा स्टेट हे अमेरिकेचं फूड बाउल म्हणून ओळखलं जातं. नोबल पारितोषिक हे काही शेतीसाठी दिलं जात नाही, पण शेतीमधलं नोबल समजलं जाणारं वर्ल्ड फूड प्राईस ह्या ठिकाणी दिलं जातं. आपल्या देशातले डॉक्टर स्वामीनाथन यांना 1987 साली पहिलं वर्ल्ड फूड प्राईज देण्यात आलं होतं. आता आजच्या दिवसावर येते. आज दुपारी 1 डी मॉइनला बाहेरचं तापमान आहे 2 डिग्री सेल्सिअस. आज सकाळीच आम्ही इथे आलो. एअरपोर्टवरच्या उबदार वातावरणातून टॅक्सीसाठी रस्त्यावर आलो आणि पार गारठून गेलो. तेव्हा तापमान होतं 0°C. बोचरा वारा किती प्रमाणात बोचरा असू शकतो ते बाकी आम्हाला समजलं. हात पाय मान इथून हाडं गोठवून टाकणाऱ्या थंडीने शरीरात जो प्रवेश केला त्याने खरं ऊन असताना सुद्धा हुडहुडी भरली. गाडीमध्ये बसल्यावर हीटर सुरू झाला आणि मग चेहऱ्यावर जरा रंग चढला. आता दुपारी 1 थोडा वेळ आहे म्हणून ग्रेटर डिस मॉइन बोटॅनिकल गार्डनला आलो आहे. डिस मॉइन नदीच्या जवळ हे बोटॅनिकल सेंटर आहे. त्यातल्या जिओडेसिक डोमला आम्ही भेट दिली. ही कन्झर्वेटरी किंवा हा जो डोम आहे घुमट, तो 80 उंच आणि 150 रुंद आहे. हा डोम तयार करण्यासाठी 665 मोल्डेड फ्लेक्सिग्लास पॅनलचा उपयोग केला आहे. अर्थातच ॲल्युमिनियमच्या स्केलेटनमध्ये ते सेट केलं आहे. बाहेरचं वातावरण जरी टोंड्रा प्रदेशासारखं अतिथंड असलं तरी ह्या डोममुळे उष्ण कटिबंधामधल्या उबदार हवामानाचा आनंद इथे मिळतो. ह्या गार्डनमध्ये आर्कॅन्थस, अगेव, पाम, कॅक्टस, केळी, फर्न, पारिजातक, जास्वंद आणि ऑर्किड कुटुंबातल्या वनस्पती आहेत. इथे लहान लहान धबधबे तयार केले, त्याच्यामध्ये छोटे छोटे हिरवे बेडूक आणि लहान लहान मासेसुद्धा आहेत. बाग अगदी छान फुलली आहे. आणि हो, इथे असलेल्या मधमाशा आणि इतर कीटक खाण्यासाठी हिरव्या रंगाच्या पालीसुद्धा दिसत आहेत. थोड्या प्रमाणामध्ये फुलपाखरंसुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज मला इथे प्रत्यक्ष ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे कसा असेल याची अनुभूती आली. हा डोम आहे पारदर्शक. बाहेरची अतिथंड हवा आतमध्ये येऊ शकत नाही. बाहेरचं तापमान 4 सेल्सिअस आहे आणि सूर्य डोक्यावर असून चांगलाच तळपतोय. 1 मिनिटापूर्वी थंडीने कुडकुडणारे आम्ही आतमध्ये एअर कंडिशनर शिवाय तापून निघालो आहे. अंगभर घातलेले कोट काढून ठेवले तरी आपल्याकडच्या मे महिन्यासारखा उन्हाचा कडाका जाणवतोय. आणि कधी एकदा ह्या उकडहंडीतून बाहेर पडतोय असं झालंय. खरंच असंच होत असेल पृथ्वीला, नाही का? पृथ्वीचा जो हरितगृह परिणाम किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे तरी काय आहे? बघा, आपल्याला नेहमी येणारा अनुभव असा आहे की कारच्या सगळ्या काचा बंद करून तिला जर भर उन्हात नेऊन उभी केली की तिच्या आतलं तापमान हळूहळू वाढू लागतं आणि शेवटी ह्या तापलेल्या गाडीमध्ये माणसाला बसणं अशक्य होतं. उन्हात पार्क केलेल्या गाडीमध्ये तापलेल्या सीटवर बसणं किती अवघड असतं हे आपण नेहमीच अनुभवतो. अशाच प्रकारची स्थिती पृथ्वीसोबत मानव सध्या करतो आहे. निसर्गत हरितगृह वायूंचं वातावरणातलं प्रमाण हे जवळजवळ स्थिर असतं. त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह परिणामांची तीव्रता देखील स्थिर असते. खरं तर नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्टमुळे पृथ्वीचं वातावरण उबदार बनलं आहे आणि तिचं सरासरी तापमान आहे 15 अंश सेल्सिअस आणि तेवढं ते राखलं जातं. पण आता मात्र औद्योगिक क्रांतीनंतर प्रदूषण वाढलं आहे. औद्योगिकरणामुळे कारखाने वाढले आणि त्याच्यामुळे माणसाच्या गरजासुद्धा. कारखान्यांमधून, वाहनांमधून, AC आणि फ्रीजमधून मोठ्या प्रमाणामध्ये मिथेन, कार्बन आणि हानिकारक वायूंचं उत्सर्जन होत आहे आणि यामुळे पृथ्वीच्या भोवतीचा संरक्षक ओझोन थर नष्ट होतो आहे. सूर्यावरून पृथ्वीवर येणाऱ्या हानिकारक किरणांपासून ओझोन थर आपलं संरक्षण करत असतो. आत्ता मी जशी ह्या पारदर्शक डोममध्ये आहे ना, तसंच पृथ्वीला सुद्धा ग्रीन हाऊस गॅसेसने गराडा घातलेला असला पाहिजे. एक भलं मोठं पारदर्शक कवच ज्यामधून सूर्यप्रकाश, त्याची हानिकारक किरणं आणि उष्णतेसह आत येतो आणि इथेच राहतो. त्यांना एस्केपच नाही मुळी. आणि मग सुरू होतं ग्लोबल वॉर्मिंग. खरंच मला आता पटलं आहे की पृथ्वी दिवसेंदिवस जळते आहे आणि त्याच्यामुळे मानवी जीवन एक दिवस पूर्णपणे नष्ट होणार आहे. मानवाला प्रगतीच्या पायऱ्या चढवणारी वाढती औद्योगिक क्रांती एक दिवस मानवजातीलाच संपवणार आहे याची मला आज अगदी पूर्ण कल्पना आलेली आहे. धन्यवाद.